सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर रुद्रा आहे तुमच्या सोबत. मॉर्निंग नंबर 1 मध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट कडून एक महत्वपूर्ण मोहीम गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण शहर अनुभवत आहे आणि याच एकूण मोहिमेबद्दल, या मोहिमेच्या गरजेबद्दल आपण झोनल DCP श्री विजय पाटील सरांसोबत बोलत होतो. थोड्या वेळापूर्वी आपला जो गोदा पार्कचा ब्रिज आहे तिकडे फेस करावा लागणारा महत्वपूर्ण एक प्रॉब्लेम जो स्पीडिंग रॅश ड्रायव्हिंग हा आहे, ह्या एका प्रॉब्लेम सोबत आणखीन एक महत्वपूर्ण प्रॉब्लेम तिकडे लोकांना फेस करायला लागतोय नाशिक.
त्याचबरोबर दुसरं आणखी एक आहे की बरेच स्टुडंट्स आहेत किंवा बरेच यंगस्टर्स जी मुलं आहेत, तरुण मुलं जी आहेत, त्यांनी त्यांच्या गाड्या ज्या आहेत म्हणजे पर्टिक्युलरली मोटरसायकल, त्याला काहीतरी एक्स्ट्रा सायलेन्सर बसवून खूप मोठा आवाज करायचा आणि थोडस मिरवत जायचं, असा जो प्रकार चालू होता जो कायद्याने चुकीचा आहे. कुठलंही ऍडिशनल सायलेन्सर किंवा आवाज येणारी आपण त्या ठिकाणी बसवू शकत नाही, तर त्यावर देखील आपण कारवाई सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये दंडाचं प्रमाण देखील खूप आहे. त्याच्यामध्ये आता जे आम्ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मोटरसायकलला 5,000 रुपये दंड झालेला आहे, कारण ते लॉ परमिट करत नाही आपल्याला अशा प्रकारे ध्वनी प्रदूषण होणारे सायलेन्सर बसवायचे.
मी काल सुद्धा मॉर्निंग नंबर 1 मध्येच या विषयाबद्दल जेव्हा बोलत होतो तेव्हा मी सुद्धा हेच सांगत होतो की बाबांनो, मिरवायचं असेल तर आपल्या किंवा मित्राच्या लग्नात मिरवा, रस्ता ही ती जागा नव्हे.
बरोबर. आणि जो जे प्रमाण आपल्याकडे सध्या दिसतं आहे अपघातांचं, त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण जवळपास 45% जे मृत्यू झालेले आहेत ते 45% मृत्यू हे मोटरसायकलच्या अपघातांमध्ये झालेले आहेत. आणि तरी देखील आपल्याला हेल्मेट जे आहे ते बर्डन वाटतंय आणि हीच खेदाची गोष्ट आहे.
ओके, सो सरांसोबत आपल्याला अजून भरपूर गप्पा मारायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सुपर हिट्स 93.5